mind is loose.
शिवसेना चताबा घ्यायला झालोय मी तत्पर. नजरेतली ज्वाला प्रबळ झाली राखडत. चारशींवर चार मात करायला सक्षम. आकड्यातला फरक साज भरतो सारा अंतर. तरबेज माझ्या शरीरात फक्त बोलत नाही फटकळ. चतुर्शात्री बुद्धिमान मी सगळ्यातच वरचढ. सूर्याची केली स्तुती उडली एकच खळब. निवृत्ती घेतोय चंद्रप्रवास वाटत त्याला खडतर. आलंय कोण सांगायची गरज नाही भासत. नावातच आढळतो सत्तेचं शासक. क्षेत्र कोणतं पण असं अव्वल येत हे वादळ. कोणासाठी श्रेष्ठ तर कोणासाठी नाशक. ही पडद्यामागची भूमिका छळत करते सावध. मुख्य पात्र म्हणून बोलतो थोडा माफक. संदर्भ बोलाचा मुद्दे नाही ताणत. या विद्रोही भूमिकेने येते मोठी शामत. विचारांचा सागर करतो चौकटीत सादर. प्रसंग कोणताही द्यायची आहे दानत. मग कोणासाठी मानव तर कोणासाठी दानव. मैत्रीतनी स्वार्थ वाकड्यात मग तांडव. हे पात्र नाही भूमिकेतलं स्वबळावर वावर. भावनेच्या भरात बोलून बसू नको सावर. मी गर्विष्ट असू तरी चांगुलपणाच कारक. वेळ प्रसंगी संकटी काय मेन धावत. तिथल्या तिथे सोक्ष मोक्ष मी ठरतो जरा घातक. माझी सावली पण आगून दाखवते तिची ताकद. जरा असेल कोणती शंका तो देखले आज माकर. वो गोली तेरे नाम की असके लुंगा सीना तान. शिवसेनाचा ताबा घ्यायला झालोय मी तत्पर. नजरेतली ज्वाला प्रबळ झाली राखडत. चारशींवर चार मात करायला सक्षम. आकड्यातला फरक साज भरतो सारा अंतर. तरबेज माझ्या शरीरात फक्त बोलत नाही फटकळ. चतुर्शात्री बुद्धिमान मी सगळ्यातच वरचढ. सूर्याची केली स्तुती उडली एकच खळब. निवृत्ती घेतोय चंद्रप्रवास वाटत त्याला खडत. 365 दिवस 365 वाटा. पण आकस्मिक मार्ग हा मीच निवडतो स्वतः. ह्याचे त्याचे सल्ले घेत नाही आपली यश्यांची व्यथा. ही वाटे अचूक माझा भूत पण सांगतो आता. रायटिंग सॉल राऊंड लेवल अप झुंटू प्राडा. हे 25 माझं वर्ष वन साइड घालतो राडा. लोकांसारखा नाही देवा घड माझा राजा. तुटणार पण झुकणार नाही करीन सगळे वजा. एकांताचा द्यायला मला ज्ञानाचा साठा. का उद्योग करीन काबूत नाही सोडणार कोणत्याच वाटा. या गरुडाच्या भरारीला आडले नाही बेडे. आणि लागले कोणते नियम ना लागले कोणते सीमा. चार ओळी झाल्या खूप अनुभव तुफानाचा द्यायला. बताना क्या इसमें अनमोल है ये गहना. निशाना है पक्का खामोशी में रहना. तीर बड़े तीखे को चाहे ना सेना. शिवसेनाचा ताबा घ्यायला झालोय मी तत्पर. नजरेतली ज्वाला प्रबळ झाली राखडत. चारशींवर चार मात करायला सक्षम. आकड्यातला फरक साज भरतो सारा अंतर. तरबेज माझ्या शरीरात फक्त बोलत नाही फटकळ. चतुर्शात्री बुद्धिमान मी सगळ्यातच वरचढ. सूर्याची केली स्तुती उडली एकच खळब. निवृत्ती घेतोय चंद्रप्रवास वाटतो त्याला खडतर. दानवांचा गुरु पुरून उरतो करा सुरू. सोबत मांगलिक मी इतपत शिखर मिळवतो. चढून चपळ बुद्धी सदा चालू. मला लाभतो माझा राहू. माझे विचार तिथून सुरू जिथे बसतात अंत करून. जर नसेल माझ्या भाग्यात मी मिळवतो. ओढून स्पष्ट वक्ता बोलतो थेट. मना ठेवत नाही दाबून. एकतर डावत किंवा उजव्यात वाट काढत नाही. मधून माझ्या अंतर्मनी तेच जिभेवरती येतं दिसून. जर असेल कोणती व्यथा घ्या डोळे तुमचे मिटून. हे अखंड यश माझा मी पण येणार दिसून. अहंकारावरती प्रश्न माझाच पाणी काढून. नेमके तेच गुण माझ्यात मला दिसतात ते शोभून. वेळेच वेळ होऊ दे बसले संधी साधून. हे काळ्या दगडावरची रेस मिटणार नाही खोडून. समुद्राचा प्रवास नदी करत नाही विचारून. ध्येयावर लक्ष केंद्रित आहे स्वतः येतात चालून. जुळून येत नसतो योग जुळू व्हावं लागतं. जळून पेट घेतो जिथे स्वाभिमान घडतो तिथे तरुण. कशी चलती हे दुनिया. क्या फायदा हो क्या मालूम. कोण सी काय सुख किस्सो से खात सदेता सुकून. शिवसेनाचा ताबा घ्यायला झालोय मी तत्पर. नजरेतली ज्वाला प्रबळ झाली राखडत. चारशींवर चार मात करायला सक्षम. आकड्यातला फरक साज भरतो सारा अंतर. तरबेज माझ्या शरीरात फक्त बोलत नाही फटकळ. चतुर्शात्री बुद्धिमान मी सगळ्यातच वरचढ. सूर्याची केली स्तुती उडली एकच खळब. निवृत्ती घेतोय चंद्रप्रवास वाटतो त्याला खडतर.